आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार। शेअर बाजारातल्या गेल्या 5 सत्रांमधल्या तेजीला लगाम। सेन्सेक्समध्ये 885 अंकांची तर निफ्टीत 293 अंकांची घसरण। एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी 231 धावांचं आव्हान। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंची आगेकूच। हॉकीमध्ये 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर मात। नेमबाज मनू भाकरला तिसऱ्या पदकाची संधी। लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित राज्यपालांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी त्या बोलत होत्या। या परिषदेत केंद्र राज्य संबंधांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। राज्यपालांनी पदग्रहण करताना घेतलेल्या प्रतिज्ञेचा संदर्भ देत त्यांनी गेल्या दशकभराच्या समाजाच्या कल्याणासाठी राबवल्या गेलेल्या योजना आणि देशाने साधलेला विकास याबाबत लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याची घटनात्मक जबाबदारी पार पाडावी असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितलं। राज्यपालांनी केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधावा आणि जनतेशी तसंच सामाजिक संस्थांशी संवाद साधून वंचितांना सहकार्य करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला संबोधित करताना केलं। या परिषदेत केंद्रीय मंत्री नीती आयोगाचे उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले आहेत। कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असून यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 1,32,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची तरतूद केली असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं। केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2021 पासून 1,03,000 किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते बांधले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी राज्यसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना केलं। आपल्या मंत्रालयानं आतापर्यंत 18 ओटीटी मंचांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी डिजिटल पायरसीवरच्या चर्चेदरम्यान दिली। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशभरात 30 जूनपर्यंत 34 कोटीपेक्षा जास्त आयुष्मान कार्डाचं वाटप केलं असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली। देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर असून त्यापैकी 320 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितलं। ही बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणार असून हा प्रकल्प जपानच्या सहयोगानं सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे असं मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिला। जिल्ह्याचं नाव बदलायचं असेल तर सूचना आणि हरकती मागवल्या जातात मात्र औरंगाबाद नामांतराच्या वेळी असं घडलं नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता मात्र या प्रकरणी न्यायालयीन पुनरावलोकन करण्याची गरज नसल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली। नीट यूजी परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार होऊन परीक्षेच्या शुचितेला धक्का लागल्याचं दाखवणारा कोणताही पुरावा नसल्यामुळे ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। या निर्णयामागची कारणं सांगणारा तपशीलवार निकाल न्यायालयानं आज जाहीर केला। या परीक्षा घेण्यासंदर्भात वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं आज राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर ताशेरे ओढले। परीक्षार्थींना केंद्र बदलण्याची चुकीच्या पद्धतीनं नवीन नोंदणी करण्याची परवानगी देणं चुकीची प्रश्नपत्रिका मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी त्यांना वाढीव गुण देणं इत्यादी निर्णयांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी टीका केली। रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी न्यायालय आणि माझ्या बहिणींना न्याय देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जागतिक शेअर बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीवर जोर दिल्यानं शेअर बाजारातल्या गेल्या 5 सत्रांमधल्या तेजीला आज आळा बसला. मुंबई शेअर बाजारात आज दिवसभर मोठे चढउतार दिसून आले. बाजार बंद होताना सेन्सेक्स 885 अंकांनी घसरला आणि 80,981 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 293 अंकांची घसरण नोंदवत 24,717 अंकांवर बंद झाला. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात एक दिवसीय मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं सुरू आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 230 धावा केल्या. दुनित वेल्लालागेनं सर्वाधिक नाबाद 67 धावा केल्या तर पथुम निसंकानं 56 धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे अर्षदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 23 षटकात 3 बाद 130 धावा झाल्या होत्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आगेकूच केली. नेमबाजीत 2 पदकांची कमाई करणारी मनू भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात 590 गुण कमावून अंतिम फेरीत दाखल झाली. त्यामुळे तिला या स्पर्धेत 3रं पदक मिळण्याची संधी आहे. तिरंदाज अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवर यांनी स्पेनला 3-5 असं नमवून उपांत्य फेरी गाठली. हॉकीत भारताच्या पुरुष संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघावर 3-2 अशी मात केली. 1972 ऑलिम्पिकनंतर या स्पर्धेत पहिल्यांदाच भारतानं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5-10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि टिमोर लेस्ट या 3 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फिजी आणि टिमोर लेस्ट या 2 देशांना भारताच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभाग सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. दर्जेदार आणि अभिरुचीसंपन्न आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या दूरदर्शन वाहिनीनं 4 नवीन कार्यक्रमाची मेजवानी आणली आहे. यातले 3 कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहेत. या कार्यक्रमात आमची अनन्या ही कौटुंबिक मालिका, आमचे हे आमची ही हा सेलिब्रिटी जोडप्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि वाचू आनंदे हा नामवंत साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्याच्या अभिवाचनाचा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमांविषयी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांनी आज वार्ताहर परिषदेत सविस्तर माहिती दिली. 55व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार असून त्यासाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते 31 जुलै 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी 16 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या जनसंपर्क विभागात किंवा gffm2024@gmail.com या ईमेलवर प्रवेशिका सादर कराव्यात असं आवाहन महामंडळानं केलं आहे. भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ माजी अधिकारी कमलाकांत पंत यांचं आज गुरुग्राम इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. 2020 ते केंद्रीय दूरसंचार विभागातून निवृत्त झाले. त्याआधी आकाशवाणीसह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. शेअर बाजारातल्या गेल्या 5 सत्रांमधल्या तेजीला लगाम. सेन्सेक्समध्ये 885 अंकांची तर निफ्टीत 293 अंकांची घसरण. एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढे विजयासाठी 231 धावांचं आव्हान आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंची आगेकूच. हॉकीमध्ये 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर मात. नेमबाज मनू भाकरला 3रं पदकाची संधी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.